पुरंदरहून आल्यापासून सारा दिवस गडबडीत पार पडला होता. सारा वाडा पुरंदरच्या वीरांनी भरला होता. आनंद उत्साह मनात मावत नव्हता. सारे राजांच्या बरोबर बोलायला आतूर होते. मध्यरात्रीच्या सुमारास राजांना मोकळीक मिळाली. राजे आपल्या महाली आले. सईबाई महालात आल्या तेव्हा राजे कपडे बदलून पलंगावर बसले होते. सईबाई म्हणाल्या, केवढी गर्दी उसळली आज. मासाहेबांचा आनंद तर विचारायलाच नको.
साहजिकच आहे, हा जिव्हाळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.
सईबाई एक एक दागिना उतरून मंचकावर ठेवित होत्या. मंचकावर गोळा झालेले दागिने पाहून राजे म्हणाले,
खरंच बायकांना दागिन्यांची केवढी हौस.
तर आपण गळ्यात कंठी, मनगडी पोहोची, कानी चौकडा, बोटात अंगठ्या घालता ते पुरुषही तेवढीच हौस करतात.
आम्ही माघार घेतली मग तर झालं.
अशी माघार घेऊनही चालायचं नाही.
आपण विजय मिळवून आलात, निदान आज तरी आरतीत काही टाकायचं होतं.
राजे गंभीर होऊन म्हणाले,
विसरलं खरं.
ही माघार ना?
हो, पण आमची नव्हे, तुमची,
म्हणत राजे उठले. मंचकाचा कप्पा उघडून त्यांनी सोन्याचा कमरपट्टा काढला. सईबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले,
आता तुम्हीच सांगा, हा कमरपट्टा आरतीत टाकता आला असता का? आणि तेही चार चौघात.
सईबाई आनंदाने कमरपट्टा निरखित होते. राजांनी विचारले,
आवडला?
हो.
एवढंच नाही, आणखीन एक नजर आम्ही राणीसाहेबांच्या चरणांकरता आणली आहे.
काय आणलं?
त्या तिथे आमच्या टोपाखाली पहा.
सईबाईंनी जाऊन टोप उचलला. त्या टोपाखाली दोन सुरेख रौप्य साखळ्या होत्या.
किती सुंदर!
साखळ्या उचलीत सईबाई म्हणाल्या. साखळ्यांचा नाजूक आवाज आला. राजे म्हणाले,
सई, सांगितलं तर हसशील.
काय झालं?
काय झालं? सुभान मंगळच्या खजिन्यांची मोजदाद पुरंदरवर चालली होती. एक एक दागिना मोजून टाकला जात होता. अचानक या साखळ्या सापडल्या आणि त्या पाहताच तुम्ही डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. साऱ्यांची नजर टाळीत आम्ही बोलून गेलो, त्या साखळ्या आमच्या नावे खर्ची टाकून वेगळ्या राहू देत.
सईबाई भारावून राजांचे बोलणे ऐकत होते. राजे म्हणाले,
एवढा आम्ही पराक्रम केला, आता स्वस्त उभ्या राहू नका. तुमच्या पायात त्या साखळ्या पाहायच्या आहेत आम्हाला.
सईबाईंनी पायात साखळ्या घातल्या. राजे म्हणाले,
तुमच्या पायांना साखळ्या शोभतात.
चार पावले टाकून सईबाई थबकल्या. त्या म्हणाल्या,
मी नाही भैया साखळ्या घालणार.
का?
का काय? आवाज होतो ना, मासाहेब काय म्हणतील?
काही म्हणणार नाहीत, उलट आमचं कौतुक करतील.
कशाबद्दल?
सईबाईंनी विचारले. सईबाईंच्या डोळ्याला डोळा देत राजे म्हणाले,
आपल्या लाडक्या सूनबाईंकडे आम्ही जागरूकतेनं पाहतो याबद्दल.
सईबाई नजीक आल्या. त्या म्हणाल्या,
केवढी मूर्ख मी. आधीच थकलात, रात्र उलटून चालली, झोपावं आता.
राजे सईबाईंचा हात धरीत म्हणाले,
सई, काही दिवस असे आनंदाचे येतात की तेव्हा दिवस रात्रीचा विचार राहत नाही. आजचा दिवस तसाच आहे.
सईबाईंनी हजारी समयांच्या ज्योती शांत करायला सुरुवात केली. समय तेवढी तेवत होती. हवेत गारठा होता. समयीचा मंद प्रकाश महालात पसरला होता. पुरंदरच्या लढाईत ज्यांनी शौर्य गाजवले त्यांचा राजांनी यथोचित सत्कार केला. लढाईत जे कामी आले त्यांच्या वारसांना द्रव्य दिले. खळद बेलसरच्या पराक्रमाने सारा मावळ आनंदित झाला होता. पण हा आनंद टिकणार नव्हता. बंगळूरहून तातडीचा खलिता आला. खलिता वाचून राजे संतप्त झाले. क्षणभर आपल्या पावलांखालची वाळू सरकतेय असा त्यांना भास झाला. राजे जिजाबाईंना म्हणाले,
मासाहेब, बंगळुराहून दादा महाराजांचा खलिता आलाय.
काय म्हणतो संभाजी?
आदिलशाही दरबारात भोसल्यांच्या घराण्याविरुद्ध सत्रच उभं केलेलं दिसतं. आमच्यावर जसा फत्ते खान बाळाजी हैबती आला तसाच फरहात खान आणि तानाजी डुरे या आदिलशाही सरदारांना बंगळूर काबीज करण्यासाठी पाठवलं होतं. पण दादा महाराजांनी त्यांचा आमच्यासारखा स्टाफ बिमोड केला. फरहात खान अपयश घेऊन मोकळा झाला.
देवाची कृपा, दोघेही संकटातून पार पडलात.
राजे निश्वास सोडून म्हणाले,
नाही मासाहेब, आदिलशाहीविरुद्ध झालेली चकमक बरीच महागात पडणार असं दिसतं. जेव्हा आम्ही इकडे विजय मिळवित होतो तेव्हा तिकडे दक्षिणेत जंजीनजीक महाराज साहेब आदिलशाही फासात फसत होते. मुस्ताफ खानानं विश्वासघातानं कैद केलं.
शिवबा, काय सांगतोस?
मासाहेब म्हणाले. ऐका मासाहेब, दुर्दैवाची कहाणी ऐका. आबासाहेब छावणीत झोपले असता, बेसावध असता, मुधोळच्या बाजी घोरपड्यानं छावणीत प्रवेश केला. घोरपड्यांची आणि महाराज साहेबांची चकमक झडली. फर्जंद शहाजीराजे गिरफ्तार केले गेले. जे शहाजीराजे दरबारी जाताना हत्तीवरून जात, ज्यांचं ऐश्वर आदिलशाहीलाही लाजवी, ते फर्जंद शहाजीराजे पायी बेड्या ठोकलेले विजापुरात आले. अफजलखानानं नवरोजच्या सणाच्या दिवशी तशा स्थितीत महाराज साहेबांना दरबारी हजर केलं.
मासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. त्यांनी कंपित आवाजात विचारले, आणि
काय? सध्या महाराज साहेब आदिलशाहीच्या कैदेत आहेत. मासाहेब एक ना एक दिवस त्या अफजलखानाला आणि बाजी घोरपड्याला पश्चाताप झाल्याखेरीज राहणार नाही. शिवाजीच्या बापाच्या हातीपायी बेड्या ठोकणं इतकं सोपं नाही, ते त्यांना कळून येईल.
ते होईल तेव्हा होईल, पण आता काय करणार?
तोच विचार करतोय, पण काही सुचत नाही. आदिलशाहीची आगळीक आम्ही केली आहे. फत्ते खान आणि बंगळुराहून आलेला पराजित झालेला फरहाद खान शाही तख्तापुढं आमच्या नावानं छाती पिटून घेत असेल. संपूर्ण शरणागती खेरीज महाराज साहेबांची सुटका होईल असं वाटत नाही. राजे संतप्त होऊन मोठी आवळीत म्हणाले, आदिलशाहीनं फार वाईट डाव केला. वाटतं की दादा महाराजांना कळवावं आणि सरळ विजापुरावर चाल करून जावं.
अमात्य म्हणाले, राजे, तसं करणं म्हणजे जाणून बुजवून जोहार करणं ठरेल.
काय करावं सुचत नाही.
पेशवे म्हणाले,
राजे, जोवर विजापूरकरांच्याकडून काही येत नाही तोवर हालचाल कशी करणार? थोडा वेळ जाऊ दे, आपोआप मार्ग सुचेल.
तोवर आदिलशाही स्वस्त बसेल? जिजाबाईंनी विचारले.
आदिलशाहीला इतक्या तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. शहाजीराजांच्या केसाला जरी धक्का लागला तरी सारे हिंदू सरदार आम्ही हे सहन करणार नाही, एवढं ज्ञान आदिलशाहीला खास आहे,
राजे म्हणाले. राजांनी जिजाबाईंना धीर दिला, पण आपल्या मनाला ते समजावू शकले नाही. उलटणारा प्रत्येक दिवस काळजीत जात होता. मासाहेबांच्या चिंतातूर भयव्याकुळ चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडसही त्यांना होत नव्हते. राजांना आठवत होता मुरार जगदेव. मुरार जगदेव हाही महाराजच होता. ऐश्वर संपन्न होता, पराक्रमी होता, पण आदिलशाही त्याची खांडोळी व्हायला वेळ लागला नाही. पुरंदर घेतल्यामुळे तर आदिलशाहीला आव्हानच दिल्यासारखे झाले होते. राजे याच बेचैनीत आपल्या पलंगावर पडले होते, झोप येत नव्हती. सईबाई हलक्या पावलांनी महालात आल्या. राजांनी हाक मारली,
सई,
झोपला नाही? सईबाईंनी आश्चर्याने विचारले. पलंगावर उठून बसत राजे म्हणाले,
झोपच येत नाही, डोळ्यांसमोर सारखे महाराज साहेब उभे आहेत. मासाहेबांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही.
वेणीफणी करीत असताना दररोज मासाहेबांचा हात कुंकवाच्या कोयरीत थबकत असेल. अशुभ कल्पनांनी त्यांचं मन ग्रासून येत असेल. मासाहेबांनी अनुष्ठानाला ब्राह्मण बसवलेत, गणपतीवर अभिषेक चालू आहेत, मीही नवस बोलले.
प्रयत्नांती परमेश्वर असतो सई, नुसत्या अनुष्ठानाला तो पावत नाही, कृतीची जोड लागते त्याला.
काय करायचं ठरवलं?
इथं स्वस्त बसून काय करणार? शरणागती पत्करण्यापेक्षा विजापूरवर चाल करून जावं असं मनात येतं.
त्यात यश मिळेल?
शक्यता फार थोडी, पण अपमानी जीवन जगावं लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं?
क्षणभर सईबाई विचारात पडल्या. त्या म्हणाल्या, राजकारणातलं बायकांना काय समजतं? पण वाटतं.
काय सांगा ना.
नको बाई, हसाल.
नाही हसणार, सांगा.
राजकारणाचे खेळ आम्हाला जमत नाही, समजत नाही. समजतो तो तुमच्या नादानं शिकलेला बुद्धिबळ. ज्यात यशाची खात्री नाही तो डाव खेळू नये. हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे. संधी असेल तर ते काम उंट घोडाई करू शकेल. राजे चकित होऊन सईबाईंच्याकडे पाहत होते. ते उठून उभे राहिले. स्वगत बोलावेत असे म्हणाले,
हत्तीला शह द्यायला उंट घोडाई चालेल.
काय म्हटलं?
थांबा, बोलू नका.
राजे काही क्षण निश्चल उभे होते, एकदम मोठ्याने हसले. वळले तेव्हा त्यांचा चेहरा आनंदला होता. राजे म्हणाले,
सई, काही वेळेला मोठी संकटंसुद्धा किती सहजपणे सुटतात. राणीसाहेब, आम्ही तुमच्यावर खुश आहोत.
मला समजलं नाही.
तुम्ही इतक्या सरळ आहात म्हणून परमेश्वर तुमच्या मुखातून वदला.
राजांनी सपाता पायी चढवल्या. सईबाईंना ते म्हणाले,
सई, मासाहेबांना उठवा, आम्ही साऱ्यांना बोलावतो. शुभ वेळेला सुचलेली गोष्ट त्यावेळी करून मोकळं व्हावं.
महालात समया प्रज्वलित केल्या गेल्या. डबी, रमात्य, पेशवे आले. एवढ्या तातडीनं बोलवल्यामुळे सारे विचारात पडले होते. मासाहेबांनी विचारलं,
राजे, एवढ्या तातडीनं साऱ्यांना का गोळा केलं?
सर्वांवर नजर फिरवून राजांनी विचारले,
आम्ही विजापूरवर चाल करून जायचं ठरवलं तर? तो आत्मघात ठरेल.
तह करायचा मान्य केला तर? राजांनी विचारलं.
आजवर केलेलं सर्व वाया जाईल, पुन्हा ही संधी यायची नाही.
अमात्य म्हणाले. निळोजी पंतांच्याकडे पाहत राजांनी विचारले,
शहाजादे मुराद सध्या कुठे आहेत?
निळोजी पंत म्हणाले,
शहजादे अहमदाबादेला आहेत.
निळोजी पंत, शहाजाद्यांना खलिता पाठवा. त्यांची चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू हे कळवा. आदिलशाहीनं अकारण आमच्या वडिलांना कैद केल्यामुळे आम्ही संकटात पडलो, नाहीतर खुद्द जातीनं शहजाद्यांच्या दर्शनाला आलो असतो असं लिहा. खातर जमेचं पत्र येताच आम्ही दर्शनार्थ येऊ असंही कळवा.
वा राजे, मुत्सद्दीपणाची कमाल झाली,
अमात्य म्हणाले. रातोरात खलिता लिहिला गेला आणि तातडीनं खलिदा अहमदाबादेला पाठवला गेला.